चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणं समाज माध्यमातून पोहोचली कोट्यावधींपर्यंत। महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रयत्न करत आहे। यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट संबोधित करण्याचं पाऊल उचललं। कोरोनाच्या अनुषंगानं थेट संपर्क टाळून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेला हा समाज माध्यमाचा वापर प्रभावी आणि उपयुक्त ठरला आहे। विशेषतः थेट प्रसारणानंतर टिकटॉक या सोशल ॲपद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांची भाषणं 1,77,00,000 जणांनी पाहिली आहेत। मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अन्य भाषणांनाही सरासरी 50,00,000 अधिक जणांनी प्रतिसाद दिल्याची आकडेवारी आहे। मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगानं #CMOMaharashtra या फेसबुक आणि @CMOMaharashtra या ट्विटर हँडलवरून अनेकदा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे। या भाषणाच्या चित्रफिती YouTube वरही आणि काही मुद्द्यांच्या अनुषंगानं फेसबुक संदेश म्हणून प्रसारित करण्यात आल्या आहेत। यात टिकटॉक या समाज माध्यमावरील चित्रफिती कोट्यावधींपर्यंत पोहोचल्याचं दिसतं। यातील भाषणांना 1,77,00,000 पासून 78,00,000 जणांनी प्रतिसाद दिला आहे। या भाषणांनी प्रतिसादाचा सरासरी 50,00,000 अधिकचा टप्पा गाठल्याचं आढळतं। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच रहा हा आणि अत्यावश्यक म्हणून बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सिंग हा नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यातही मुख्यमंत्री म्हणून श्री ठाकरे यांनी जनतेला आणि काही प्रसंगी विविध घटकांशी थेट संपर्क साधण्यासाठी समाज माध्यमांवर भर दिला आहे। त्यादृष्टीनं समाज माध्यमातील फेसबुक, ट्विटर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रभावी वापर करणं सुरू केलं आहे। फेसबुक लाईव्ह, ट्विटरवरील थेट प्रसारणामुळं कमीत कमी साधनसामुग्री आणि मनुष्यबळामुळं व्यापक स्तरावर संपर्क प्रस्थापित करणं शक्य होतं। मुख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या जनतेशी संवादाच्या लिंक या विविध वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपणात समाविष्ट केल्या, त्यामुळं मुख्यमंत्री श्री ठाकरे यांचा संदेश जनतेपर्यंत सहज आणि व्यापकरित्या पोहोचणं शक्य झालं। त्यांच्या भाषणातील आश्वासक मुद्दे आणि संदेश नेमकेपणानं पोहोचवता येत आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीही समाज माध्यमाच्या या खुबीचा प्रभावीपणे वापर करत आहेत, त्यामुळं कोरोनाच्या या आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता संयुक्तिक आणि सकारात्मक ठरू लागला आहे।